नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.4% राहण्याचा अंदाज केंद्र सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वी हा दर 6.5% राहील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रातल्या वाढीमुळे आर्थिक वृद्धी दर 7% पलीकडे जाऊ शकतो असं केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं म्हटलं आहे. राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रचारानं वेग घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज लातूरमध्ये जाहीर सभा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात शिवाजीनगर, कसबा, कोथरूड, पर्वती परिसरात रोड शो केला. कोल्हापुरात आज काँग्रेसचा तर पुण्यात भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये निवडणूक झाल्यानंतर भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी अकोल्यातल्या अकोटमध्ये यमायम आणि अंबरनाथमध्ये काँग्रेसबरोबर स्थानिक पातळीवर समझोता केल्याबद्दल भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यात सहभागी झालेल्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तर काँग्रेसनं अंबरनाथमधल्या पक्षाच्या सर्व नगरसेवकांना पक्षातून निलंबित केलं आहे. कार्यकारिणी बरखास्त करण्याचा तसंच कार्यकारिणीच्या अध्यक्षांना निलंबित करण्याचा आदेश प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर काल झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यात मोहाळा या गावात मशिदीत नमाज अदा करून बाहेर पडणाऱ्या हिदायत पटेलांवर हल्लेखोरानं धारदार शस्त्रानं हल्ला केला. पटेल यांना तातडीनं रुग्णालयात नेलं, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स आज 102 अंकांनी घसरला आणि 84,961 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 38 अंकांनी घसरून 26,141 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.